नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमका प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलयासावन सुरू जातले. हे अधिवेशन 9 ऑगस्ट मेरेन चलतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. तुमच्या भुरग्यांचे अपहरण केला अशी धमकी दीत पैसे मागपी कॉलाक पालकांनी बळी पडचे न्हय अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोयचे दायज राखपा खातीर आपूण लोकसभेत वावुरतलो अशे दक्षिण गोयचो काँग्रेस पक्षाचो खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी सांगला. पावसात रुजोन येवपी गोयच्यो गांवठी भाज्यो गोंय फळां उत्पादन महामंडळांच्या गाड्यांचेर उपलब्ध करतले अशे महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हांणी सांगला. आता पुराय खबरो. गोंय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलयासावन सुरू जातले. हे अधिवेशन 9 ऑगस्ट मेरेन चलतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मंत्रीमंडळाच्या बसके उपरांत घेतिल्ल्या पत्रकार परिषदेत ते उलयताले. सामान्य नागरिक केंद्र चलोवपी केंद्रांक सर्वोत्तम सेवा येवजणेवरवीं 3 महिन्यांनी एकदां 15,000 रुपया निधी दितले. ही येवजण चालीक लावपाक मंत्रीमंडळाच्या बसकेत मान्यताय मेळ्ळ्या. गोंयांत सध्या असली 250 केंद्रां आसात अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. मोपा विमानतळाकडल्यान गोंय सरकाराक येता त्या 7 डिसेंबरासावन वर्सुकी हप्त्याची येणावळ येवपाक सुरवात जातली. वर्साक 200 कोटी रुपयांची येणावळ येवपाची आस्त आसा अशें मुखेलमंत्र्यांनी सांगले. जीएमआर कंपनीकडल्यान अंदूच्या मार्चासावन सरकाराक येणावळ येवपाची आसली. कोविड महामारीक लागून जीएमआर कंपनीक आनीक 6 महिन्यांची सूट दिवपाचो निर्णय सरकारान दिला. कबलाती प्रमाण सरकारान कंपनीक पयली 2 वर्सांची सूट दिल्ली. पणजे स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट सुरू आसा. हाचे पयली सल्लागारांचेर कारवाय जाल्या. जी कामां सदोष जाल्यात ती कामां कंत्राटदारांच्या पैशातल्यान जातली अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगले. तुमच्या भुरग्याचे अपहरण केला अशी धमकी दीत पैसे मागपी कॉल सध्या गोंयातल्या पालकांक येवपाक लागला. ह्या कॉलाक पालकांनी भिवपाची गरज ना. तो लूट करपी आनी पैसे लोबाडून घेवपी एका टोळयेचो फोन आसा अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी पालकांक सांगला. अधिक 9-2 अशा आंकड्यान सुरू जावपी हो फोन कॉल घेवन ह्या टोळयेच्या रॅकेटाक बळी पडचे न्हय अशें मुखेलमंत्र्यांनी पालकांकडेन मागला. गोंयात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातीर खर सुरक्षा व्यवस्था आसा अशें तांणी म्हळां. ह्या फटीच्या कॉलाविशी राज्य सरकारान गोंय पुलिशेच्या सायबर गुन्यांव विभागाकडेन कागाळ केल्या. तशेंच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाक लेगीत हे विशीं कळयलां अशी माहिती डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. बाणावली जिल्हो पंचायत पोटवेंचणुकेंत वट्ट 5 उमेदवारांनी मैदानांत प्रवेश केला. आयज अर्जांची छाननी जाले उपरांत 5 उमेदवारांचे उमेदवारीचे अर्ज ग्राह्य थारले. हे अर्ज फाटी घेवपाची निमाणी मुजत फाल्यां दनपारां 2 वरां मेरेन आसा. फ्रँक फर्नांडीस, ग्रिफन फर्नांडीस, प्रदीप वेल्लेकार, रॉयला फर्नांडीस ह्या 4 अपक्ष वांगड्यांसयत आपाचे जोझेफ पिमेंता हांणी उमेदवारी अर्ज दाखल केल्यात. हो मतदारसंघ हेर मागास वर्गा खातीर राखून दवरला. 23 जूनाक बाणावली जिल्हो पंचायतीची पोटवेंचणूक जातली. हे आदी वेंचून आयिल्लो आपाचो उमेदवार अपात्र थारिल्ल्यान ही पोटवेंचणूक जावपाची आसा. नीट परिक्षेत ज्या विद्यार्थ्यांक गुण वाडोवन दिल्यात ताचो निकाल रद्द केला. नीट परिक्षेत जांकां ग्रेस गुण मेळ्ळ्यात त्या सगळ्या 1,563 विद्यार्थ्यांची ह्या म्हयन्याचे 23 तारखेक परतून परिक्षा जातली. आयज जारी केल्ले अधिसुचोवणेंत राष्ट्रीय चाचणी एजन्सी एनटीएन सांगले रोखडीच भौशीक सुचोवणी जारी करतले आनी उमेदवारांक ईमेली वरवी अधिकृत संपर्क करतले. एनटीएच्या उंचेल्या पांवड्यावेल्या समितीच्या अहवालाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणाप्रमाण परतून चाचणी करपाचो निर्णय घेतला अशें एनटीएन म्हळा. मजगती नीट यूजी परिक्षेचो पेपर फुटिल्ल्याचो आरोप केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान हांणी न्हयकारलो. नीट परिक्षेत कसलोच भ्रष्टाचार जावंक ना अशें तांणी सांगले. आयज नवी दिल्लीत प्रसार माध्यमांक माहिती दितना धर्मेंद्र प्रधान हांणी नीट प्रकरणाचेर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाक येवकार दिलो. परिक्षेत समस्या निर्माण करपी लोकांचेर कारवाय जातली अशें तांणी मुखार सांगले. न्याय दिवपा खातीर केंद्र सरकार कटिबद्ध आसा अशें विद्यार्थ्यांक आनी पालकांक तांणी आश्वासन दिले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं आयकतात. Thank you.
आकाशवाणी तुमच्या आवडीचे रेडिओ स्टेशन जे आसा तरेकवार संगीत आणि आवडीचे निवेदक आमका फॉलो करा ट्विटराचेर @AIR पणजी तसेच लाईक करात आमची फेसबुक पेज @AIR FM रेनबो.
फाटली कांय वर्सा गोंयच्यो न्हंयो आनी शेतां काबार केल्यात हाचे आपणाक वायट दिसता. गोंयचे दायज राखपा खातीर लोकसभेत आपूण वावुरतलो म्हणपाची म्हायती दक्षीण गोंयचे काँग्रेस पक्षाचे खासदार कॅप्टन विर्यातो फर्नांडीस हांणी दिल्या. खासदार म्हूण वेंचून येतकच कॅप्टन फर्नांडीस हांणी दिल्ली वचून पक्षाच्या वरिष्ठ फुडाऱ्यांची भेट घेतली. काल सांजवेळा ते दाबोळेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळार देंवल्या उपरांत खबराकारांकडेन उलयताले. काँग्रेस पक्षाचो खासदार म्हूण आपूण वेंचून आयलो तरी गोंय राज्याचो प्रतिनिधी म्हूण काम करतलो अशें तांणी सांगले. गोंयचे जायते प्रश्न अजूनय सुट्टावे जाल्ले नात. ते सुटावे करपा खातीर हेर खासदारांनी आपणाक तेको दिवपाचे उतर दिला म्हणपाची म्हायती दक्षीण गोंयचे खासदार कॅप्टन विर्यातो फर्नांडीस हांणी दिल्या. पावसात रुजपी गोंयच्यो गांवठी भाज्यो आतां गोंय फळां उत्पादन महामंडळाच्या गाड्यांचेर मेळटल्यो. ते खातीर शेतकारांनी पावसातल्या गांवठी भाज्यांची फळां उत्पादन महामंडळाच्या गाड्यांचेर पुरवण करची असो उलो महामंडळाचे अध्यक्ष प्रेमेंद्र शेट हांणी मारला. तायखिळो, तेरे, आळू, हळसांड्याचो पालो, कुड्डुकेची भाजी अशो वेगवेगळ्यो भाज्यो ह्या दिसांनी किल्लतात. ह्यो भाज्यो गिरायकांक उपलब्ध करून दिवपाच्या हेतान फळां उत्पादन महामंडळान हो निर्णय घेतला अशें प्रेमेंद्र शेट हांणी म्हळां. सध्या भेणे, मुळे, चिटकी, तांबडी भाजी ह्यो गांवठी भाज्यो ह्या गाड्यांचेर मेळटात. गोंयांत भाजयेची पिकावळ घेवपी शेतकारांनी ह्या संदीचो लाव घेवचो असो उलो प्रेमेंद्र शेट हांणी गोंयच्या शेतकारांक मारला. साखळी सरकारी महाविद्यालयान पात्र विद्यार्थ्यांकडल्यान एप्लायड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमा खातीर अर्ज मागयल्यात. हो एका वर्साचो अभ्यासक्रम शेनवार आनी आयतार अशे दोन दीस ह्या अभ्यासक्रमा खातीरचे वर्ग चलतले. नोकरी आशिल्ल्यांक आनी नोकरी खातीर इत्सूक आशिल्ल्यांक हो अभ्यासक्रम लावकारक आसा अशें महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी सांगलां. सांख्यिकी मळाचेर काम करपी लोकांक तांची कुशळताय वाढोवंक वा त्या वाठारांत काम करूंक सोदपी तरणाट्यांक गरज तो अणभव मेळोवपा खातीर हो अभ्यासक्रम लावकारक थारतलो. पदवी मेरेनचें शिक्षण घेतिल्ल्यांक ह्या अभ्यासक्रमांक प्रवेश मेळटलो. हे खातीर 18 जून निमणी तारीख आसा. www.gcascs.ac.in ह्या पोर्टलाचेर सगळी म्हायती उपलब्ध आसा अशें ह्या विशींचे खबरेंत म्हळां. भलायकी सेवा संचलनालयाच्या भलायकी शिक्षण मंडळान कळीत केला 2024-25 वर्साच्या ANM परिचारिका अभ्यासक्रम प्रवेशा खातीर अर्ज आनी म्हायती पुस्तिका संस्थेच्या www.nursinginstitutegoa.org आनी www.dhsgoa.gov.in ह्या संकेतथळाचेर उपलब्ध आसात. ANM परिचारिका अभ्यासक्रम प्रवेशा खातीरचे पुराय भरिल्ले अर्ज आवश्यक दाखल्यासयत स्विकारपाची निमणी तारीख 25 जून 2024 सांजेची 4 वरां मेरेन आसा. तशेंच MSc नर्सिंग आनी पोस्ट बेजीक डिप्लोमा नर्सिंग 2024-25 वर्साच्या अभ्यासक्रम प्रवेशा खातीर अर्ज आनी म्हायती पुस्तिका 1 जुलय 2024 सावन नर्सिंग शिक्षण संस्था बांबोळे हांगा कार्यालयीन कामाच्या वेळेत म्हळ्यार सकाळी 10 ते सांजेची 4 वरां मजगती आनी शेनवारा सकाळी 10 ते दनपारा 12 वरां मजगती विकपाक उपलब्ध आसतली अशें भलायकी सेवा संचलनालयाच्या भलायकी शिक्षण मंडळान कळीत केलां. अधिक म्हायती खातीर संस्थेच्या संकेतथळाक भेट दिवची. केंद्रीय सशस्त्र पुलीस दळाच्या BSF, CRPF, ISBT आनी हेर खात्यांत नोकरेच्यो संदी उपलब्ध जाल्यात. हे खातीर 1526 पदां खातीर भरती प्रक्रिया सुरू जाल्या. इत्सूक आनी पात्र उमेदवारांनी वेगवेगळ्या पदां खातीर ऑनलायन अर्ज करपा खातीर आनी पुराय तपशील जाणून घेवपा खातीर bsf.gov.in ह्या संकेतथळाक भेट दिवची. केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांत भरती करपा खातीर CRPFांत 303 पदां, BSFांत 219 पदां, CISFांत 642 पदां, SSB 8 पदां आनी रायफल्सांत 35 पदां आसात. केंद्रीय सशस्त्र पुलीस दळांतल्या सहाय्यक उपनिरीक्षकाच्या नोकरे खातीर उमेदवार 12वी पास जाल्ले आसूंक जाय. हाचे भायर स्टॅनोग्राफीची कुशळताय आसूंक जाय. परत एक फावट मुखेल खबरो. गोय विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 15 जुलया सावन सुरू जातले. हे अधिवेशन 9 ऑगस्ट मेरेन चलतले अशी माहिती मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. तुमच्या भुरग्यांचे अपहरण केला अशी धमकी दीत पैसे मागपी कॉलाक पालकांनी बळी पडचे न्हय अशी शिटकावणी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी दिल्या. गोयचे दायज राखपा खातीर आपूण लोकसभेत वावुरतलो अशें दक्षिण गोयचो काँग्रेस पक्षाचो खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडीस हांणी सांगला. इतल्यान प्रादेशीक खबरो हांगा सोंपतात.